बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मासिक पाळी येणे ही एक स्त्रियामधील एक नैसर्गिक प्रजोत्पादनासाठी आवश्यक अशी बाब आहे. मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला स्त्रियांमध्ये योनिमार्गातून बाहेर पडणारा रक्तस्त्राव. हा रक्तस्त्राव साधारणपणे 2 ते 6 दिवसापर्यंत येत असतो. त्यानंतर त्या महिन्यातील पाळी थांबते आणि पुढच्या महिन्यातील साधारणपणे 24 ते 28 दिवसांनी पुन्हा पाळी येते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.